नमस्कार श्रोत्यांनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपण बरे आहात ना? काय सुरू आहे? कामामध्ये व्यस्त आहात? झोपण्याच्या तयारीत आहात? मला माहीत आहे की आपण सर्व थकलेले आहात आणि आपणाला विसाव्याची गरज आहे. पण जर थोडा वेळ आपण परमेश्वराचे पवित्र वचन ऐकाल तर आपणाला निश्चितच आशीर्वाद प्राप्त होईल आणि आध्यात्मिक रुपाने आपण आपल्या जीवनाचे परीक्षण करून सुधारणा करू शकाल. तर आपला अधिक वेळ न घेता मी आपणाकरिता सादर करीत आहे हे एक मधुर गीत. वेळेला आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 सर्वसमर्थ जिवंत परमेश्वर पित्या, आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातात देत आहोत. तुझी स्तुती असो की पुन्हा एक वार तू आम्हाला प्रसंग दिलेला आहेस. अनेक लोक ह्या जगाला सोडून गेलेत. अनेकांना प्रभू तुझं शुभवर्तमान ऐकण्याची संधी सुद्धा प्राप्त झाली नाही, परंतु तू आमच्यावर दया केलेली आहेस. आम्ही तुझं वचन ऐकू शकत आहोत, अभ्यासू शकत आहोत, ह्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. आज तू आमच्यासोबत बोल, आमच्यासोबत रहा, आमचं मार्गदर्शन कर. जे आजारी आहेत प्रभू त्यांना स्पर्श करून आरोग्य दे. सर्वांच्या गरजा तुला ठाऊक आहेत, प्रत्येकाची मदत कर. ही वेळ तुझ्या पवित्र हातात देत आहोत, तू आमच्या सोबत हो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये ही प्रार्थना मी तुझ्याजवळ मागत आहोत म्हणून तो ऐक. आमेन. श्रोतनो, उत्पत्तीचे पुस्तक 38 अध्याय 7-10 वचने आम्हाला सांगतात. उत्पत्तीचे पुस्तक 38 अध्याय 7-10 वचने, पण यहुदाचा पहिला मुलगा एर हा परमेश्वराच्या दृष्टीने दुष्ट होता, म्हणून परमेश्वराने त्याला मारून टाकले. मग यहुदा योनान यास म्हणाला, आपल्या भाऊजईपाशी जा आणि दिराच्या धर्मास अनुसरून भावाचा वंश चालेल. पण ओनान यास ठाऊक होते की संतती झाली तर ती आपली होणार नाही, म्हणून तो आपल्या भाऊजईपाशी जाई तेव्हा आपले वीर्य जमिनीवर पाडे. हे तो हाच की आपल्या भावाला आपले बीज देऊ नये. हे त्याचे कृत्य परमेश्वरास दुष्ट वाटल्यावरून त्यालाही त्याने मारून टाकले. श्रोत्यानो, या गोष्टी वाचायला किंवा त्याविषयी बोलायला अयोग्य वाटते, परंतु त्या पवित्र शास्त्रामध्ये ज्या कारणांसाठी नोंदलेल्या आहेत ती कारणे आमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी फार महत्वाची आहेत आणि ती कारणे या अध्ययनाच्या शेवटी आपण शिकणार आहोत. या वृत्तांतावरून सध्या तरी हे आम्ही समजू शकतो की देवाचे नेत्र सर्वांना पाहतात आणि कोण कोणत्या हेतूने कसे वागत आहे आणि कोणाची वृत्ती कशी आहे हे तो जाणतो. म्हणून आज अवश्य आहे की आम्हातील प्रत्येकाने आपापल्या जीवनाचे परीक्षण करावे. दाविदाने या गोष्टीचा अनुभव घेतला होता, म्हणून तो स्तोत्रसंहिता 139 अध्याय 1-2 वचनांमध्ये काय म्हणतो पहा. हे यहोवा, तू मला शोधले आहे आणि ओळखले आहे, तू माझे बसणे व माझे उठणे जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतोस. पहा, हे यहोवा, तू पूर्णपणे जाणत नाहीस असे एकही वाक्य माझ्या जिभेत नाही. या स्तोत्रामध्ये पुढेही आणखीन बरेच यहोवाच्या सर्वज्ञतेविषयी सांगितलेले आहे. आपण आपल्या पत्नीशी किंवा पतीशी कितपत विश्वासू आहात हे परमेश्वर जाणतो आणि परस्त्री किंवा परपुरुषाविषयी आपल्याला वाटणाऱ्या आकर्षणाचे आपण कसे समर्थन करता हे सुद्धा तो जाणतो. परमेश्वर एक दिवस माणसाच्या अंतकरणातल्या आणि जीवनातल्या सर्व गुप्त गोष्टी बाहेर आणणार आहे आणि त्यांचा न्याय करणार आहे. तेव्हा आमच्यापैकी अनेकांना त्याच्या क्रोधाला सामोरे जावे लागेल. आज अनेक दुष्ट लोक आनंदाचे व सुखी जीवन जगताना दिसत असले तरी एक दिवस त्यांना परमेश्वराच्या क्रोधाला सामोरे जावे लागणार आहे. पुढे 11 वचन पहा. यहुदा आपली सून तामार हिला म्हणाला, माझा मुलगा शेला वयात येईपर्यंत आपल्या बापाच्या घरी वैधव्य दशेत रहा. त्याला वाटले की शेलाही आपल्या मुलांप्रमाणे मरावयाचा, मग तामार आपल्या बापाच्या घरी जाऊन राहिली. त्या दिवसांमध्ये ही एक प्रथा होती की एखादा माणूस मरण पावला तर त्याच्या भावाने त्याच्या विधवेशी विवाह करायचा आणि तसे करण्यास ओनान याने अप्रत्यक्षपणे असंमती दाखवली आणि त्याला देवाने जीवे मारले. आता प्रथेनुसार तामार आपल्या बापाच्या घरी जाऊन राहिली. येथे आपण पाहतो की यहुदाने आपली दोन मुले गमावली होती आणि तिसरा मुलगाही गमावला जाईल आणि त्यासाठी आपली सून कारणीभूत आहे अशी भीती त्याच्या मनात होती, म्हणून त्याने सत्यस्थितीला धरून तिला आपल्या बापाच्या घरी रवाना केले. श्रोत्यानो, तिचा विवाह आपल्या तिसऱ्या मुलाशी करून देण्याची त्याची इच्छा नव्हती. ही एक प्रकारची फसवणूकच होती आणि यहुदाने आपल्या मुलांच्या अचानक मृत्यूचे कारण जाणण्याचा प्रयत्न केला नाही व तसे करणे त्याला शक्यही नसावे. पण हे मात्र खरे की आपल्या मुलांच्या मृत्यूसाठी त्याने कळत नकळत तामारेला जबाबदार धरले. आपल्याकडेही एक विचित्र व वाईट अंधश्रद्धा आहे. नवीन सून घरी आल्यानंतर काही संकट आले की घरातील कोणाचा मृत्यू झाला तर तिला पांढऱ्या पायाची म्हणून दोषी ठरविल्या जाते, म्हणजे ती अपशकुनी, घरामध्ये मृत्यू आणणारी वगैरे वगैरे आरोप तिच्यावर ठेवल्या जातात. ही गोष्ट खरी आहे श्रोत्यानो की वाईट वळणाची सून घरात आली की घरातली शांती बिघडते, पण हे खरे नाही की एखादी सून तिच्या आगमनाबरोबर कोणाचा मृत्यू घेऊन येते. जो तो आपल्या मरणाने मरतो, कोणाच्या येण्याने किंवा जाण्याने एखाद्याचे आयुष्य संपत नाही. आता 38 अध्याय 12-13 वचने पुढे आम्हाला सांगतात, बराच काळ लोटल्यावर यहुदाची बायको जी शुवाची मुलगी ती मरण पावली. तिच्यासाठी शोक करण्याचे संपल्यावर यहुदा आपला मित्र अब्दुल्ला मकर हिरा याचबरोबर तिमरा येथे आपल्या मेंढरांची लोकर कातरण्याकडे वर गेला. तेव्हा तामार हिला कोणी सांगितले की तुझा सासरा आपल्या मेंढरांची लोकर कातरण्यासाठी तिमरा येथे जात आहे. यहुदा आपली मेंढरे कातरायला तिमरा येथे जात असे. हे लोक मेंढरांचे कळप राखीत होते आणि या सर्व दिवसांमध्ये तामार आपल्या सासऱ्याच्या बोलावण्याची वाट पाहत होती, या आशेने की तो आता तिचा विवाह त्याच्या तिसऱ्या मुलाशी करून देईल. 14 वचन पहा. तेव्हा तिने आपली वैधव्य वस्त्रे उतरली व बुरखा घेऊन आपले शरीर लपेटून घेतले आणि तिमराच्या सडकेवरील एनायम गावच्या वेशीपाशी ती जाऊन बसली. शेला प्रौढ झाला असूनही अजून आपणाला त्याची बायको केली नाही असे तिला दिसून आले होते. श्रोत्यानो, तिला या परिस्थितीत जे योग्य वाटते ते तिने केले. ही एक प्रकारची फसवणूकच होती, पण यहुदानेही तिला आपल्या मुलाविषयी खोटे वचन देऊन फसवले होते. त्या काळातल्या कसबिणीप्रमाणे तिने आपले तोंड झाकून घेतले. 16 वचन. तेव्हा ही आपली सून आहे हे न कळून तो वाटेवरून तिचकडे वळून म्हणाला, चल मला तुझपाशी येऊ दे. तेव्हा ती म्हणाली, माझ्यापाशी आलास तर मला काय देशील. यहुदाने ही एक अयोग्य घृणास्पद गोष्ट केली होती. वेश्या व्यवसाय जगातला हा सर्वात जुना व्यवसाय समजला जातो व काही लोकांच्या मते ही एक सामाजिक गरज आहे. श्रोत्यानो, देवाच्या दृष्टिकोनातून ही एक घृणास्पद गोष्ट आहे आणि तिचे कोणतेही समर्थन होऊ शकत नाही. आता 17-23 वचने पहा. तो म्हणाला, मी आपल्या कळपातले एक करडू तुला पाठवून देईन. ती म्हणाली, ते पाठवीपर्यंत काय हडप ठेवशील. तो म्हणाला, तुला काय हडप देऊ. ती म्हणाली, तुझी मुद्रिका, गोफ व हातातील काठे दे. ही तिला देऊन तो तिच्यापाशी गेला तेव्हा तिला त्यापासून गर्भ राहिला. तेथून ती निघून गेली आणि आपला बुरखा काढून आपली वैधव्य वस्त्रे पुन्हा ल्याली. मग त्या स्त्रीपासून आपले हडप आणण्यासाठी आपला मित्र अब्दुल्ला मकर याच्या हाती यहुदाने एक करडू पाठविले, पण त्याला ती कोठे सापडली नाही. मग त्याने तिथल्या लोकास विचारिले, एनाईम गावापाशी वाटेवर एक वेशा होती, ती कोठे आहे. ते म्हणाले, येथे कोणी वेशा नव्हती. मग तो यहुदाकडे परत जाऊन म्हणाला, मला काही ती सापडली नाही. तेथले लोकही म्हणाले की येथे कोणी वेशा नव्हती. तेव्हा यहुदा म्हणाला, ते हडप तिचपाशीच राहू दे, नाहीतर तेथले लोक आपली छीथू करतील. मी तर करडू पाठविले पण तुला ती सापडली नाही. यहुदा तिच्या जवळ गेला होता. ती आपली सून तामार आहे हे त्याला माहीत नव्हते, परंतु तिने त्याच्याकडून काही वस्तू हडप म्हणून घेतल्या होत्या. श्रोतानो, पुष्कळदा आम्हाला दुसऱ्यांचे पाप आणि दोष चटकन लक्षात येतात, पण स्वतःचे दोष लक्षात येत नाहीत. आणि नेमकी हीच गोष्ट आपण आता पुढे पाहणार आहोत. 25 वचन. तिला बाहेर काढिले तेव्हा तिने आपल्या सासऱ्यास निरोप पाठविला की या वस्तू ज्या पुरुषाच्या आहेत त्याचपासून मला गर्भ राहिला आहे. आणखी ती म्हणाली, नीट डोळे उघडून पहा, ही मुद्रिका, हा गोफ व ही काठी कुणाची आहे ती. तामारीने जे काही यहुदापासून हडप म्हणून घेतले होते ते त्याच्याच बाबतीतला स्पष्ट पुरावा होते. तामारीने जे काही केले होते ते हेतू पुरस्सर केले होते. तिने तो पुरावा यहुदासमोर सादर केला. 26 वचन पुढे आम्हाला सांगतं, यहुदाने त्या ओळखून म्हटले, ती माझ्यापेक्षा अधिक नीतिमान आहे, कारण मी आपला मुलगा शेला तिला नवरा करून दिला नाही. यापुढे त्याने कधी तिच्याशी संबंध केला नाही. यहुदाला आपली चूक कळून चुकली. त्याने ती मान्यही केली. या घटनेतून स्पष्ट दिसतं श्रोत्यांनो की यहुदानेही कनानाच्या काही प्रथा आत्मसात केल्या होत्या. या सर्व गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये आमच्यासाठी उदाहरणादाखल नोंदलेल्या आहेत आणि आम्हाला त्या गोष्टींवर मनन करायचे आहे, त्या गोष्टींचे परीक्षण करायचे आहे आणि आमच्या जीवनामध्ये त्यांना लागू करायचे आहे. आता आपण पुढे जाऊया. 38 अध्यायातील शेवटच्या वचनांमध्ये यहुदाच्या दोन मुलांचे, पेरेस व जेरह यांच्या जन्माचे वर्णन आहे. त्यांच्यापैकी पेरेस ह्याचा समावेश ख्रिस्ताच्या वंशावळीत आहे. या भयंकर घटनेवरून आम्हाला दोन महत्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात. एक ही की परमेश्वराने या जगातल्या कुलीनांना लाजविण्यासाठी अकुलीनांना, धिक्कारलेल्यांना निवडले यासाठी की त्याद्वारे त्याने कुलीनांना व बलवंतांना लाजवावे. करिंथकरास दुसरे पत्र 1:29-30 या वचनांमध्ये पॉल लिहितो, हे त्याने यासाठी केले की कोणीही मानवाने देवाच्या समोर अभिमान बाळगू नये. तुम्ही तर त्याच्याकडून ख्रिस्तामध्ये आहात. तो देवापासून आम्हाला ज्ञान, म्हणजे न्यायपण व पवित्रीकरण व खंडणी असा करण्यात आला. देवाने येशूच्या वंशावळीत तामारेचा समावेश या एका कारणासाठी होऊ दिला. त्याच्यासमोर कुलीन व अकुलीन असा भेदभाव नाही, कारण सर्वांनी त्याच्यासमोर पाप केले आहे आणि सर्व देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट आपण ही शिकतो की देवाची योजना न बदलणारी आहे आणि ती कोणीही रोखू शकत नाही. देवाची तारणाविषयीची योजना त्याने फार पूर्वीपासून सिद्ध करीत आणली आणि त्याने ती येशू ख्रिस्तामध्ये पूर्णत्वास नेली. अजूनही त्याची ती योजना परिपूर्णतेकडे जात आहे आणि एक दिवस त्याच्या योजनेनुसार तो या जगाचा न्याय करणार आहे. तेव्हा त्याच्या पुत्राला नाकारणाऱ्यांवर त्याचा क्रोध येणार आहे आणि त्या क्रोधापासून कोणीही त्यांना वाचवू शकणार नाही. आता श्रोत्यानो, तामार व यहुदा यांच्या बाबतीत जे घडले त्यावरून आपण कल्पना करू शकतो की आमच्या प्रिय व अत्यंत पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताला किती गलिच्छ व पापात बुडलेल्या जगामध्ये यावे लागले, कशा लोकांमध्ये राहावे लागले. तरीही त्याने तुमच्या व माझ्यावर एवढी प्रीती केली की आम्ही पापी असतानाही आमच्या तारणासाठी आमचा पवित्र देवाबरोबर समेट व्हावा यासाठी त्याने आपला प्राण दिला. आज प्रभू येशू ख्रिस्त संपूर्ण मानवजातीला आमंत्रित करीत आहे. त्याचे ते प्रेम कायम आहे आणि त्याचे ते आमंत्रण आज सुद्धा प्रत्येकासाठी खुले आहे. यहुदाच्या जीवनातल्या घटनेनंतर आज आपण योसेफाचे जीवन आता पाहणार आहोत. त्याच्या जीवनाचे येशू ख्रिस्ताच्या जीवनाशी साम्य आहे. उत्पत्तीचे पुस्तक 37 अध्यायाच्या शेवटी आपण वाचले की योसेफाच्या भावांनी त्याला मिथ्यानी व्यापाऱ्यांना विकले आणि त्यांनी त्याला मिस्रात फारोचा अंमलदार हुजरातीचा सरदार पोटीफर याला विकले. त्यानंतर काय झाले याचे वर्णन आपल्याला 39 अध्यायामध्ये वाचायला मिळते. योसेफ व बन्यामिन या दोघांना पुष्कळ बोध, योग्य शिक्षण व संस्कार मिळाले असावेत जे त्यांच्या इतर 10 भावांना मिळाले नाहीत. आणि ही दोन मुले त्या इतरांपेक्षा वेगळी होती आणि याकोबाला त्यांच्याविषयीच अधिक आस्था होती. आम्ही पाहिलो श्रोत्यानो कशाप्रकारे त्याच्या भावांनी द्वेषापोटी त्याला गुलाम म्हणून विकले आणि कशाप्रकारे आता योसेफाचे जीवन ह्या गुलामीच्या ठिकाणी सुरू झाले. योसेफाला देवाने कसे चालवले हे आता आपण पाहणार आहोत. 39 अध्याय आणि पहिलं वचन पहा. इकडे योसेफास मिस्रात नेले तेव्हा ज्या इश्मायली लोकांनी त्यास तेथे नेले होते त्याचपासून त्यास पोटीफर नावाच्या एका मिस्राने विकत घेतले. तो फारोचा एक अंमलदार असून गारद्यांचा सरदार होता. हा देखना 17 वर्षाचा तरुण त्या गुलामांच्या बाजारात एक मौल्यवान वस्तूप्रमाणे होता आणि हुजरातीच्या सरदाराने पोटीफराने त्याला विकत घेतले. अर्थात पोटीफर फारोच्या दरबारातली एक महत्वाची व्यक्ती होता. 2 आणि 3 वचने सांगतात, परमेश्वर योसेफाबरोबर असल्याकारणाने तो यशस्वी पुरुष झाला. तो आपल्या मिस्री धन्याच्या घरी असे. परमेश्वर त्याचबरोबर असल्याकारणाने जे काही तो हाती घेतो त्यास परमेश्वर यश देतो असे त्याच्या धन्याला दिसून आले. श्रोत्यानो, योसेफाला जरी त्याच्या भावांनी कपट कारस्थान करून गुलाम म्हणून विकले होते तरी देव त्याच्यासोबत होता आणि देवाने आपली समक्षता योसेफाद्वारे पोटीफराला आशीर्वाद देऊन प्रकट केली. योसेफालाय पोटीफराच्या घरी येईपर्यंत फार उपेक्षा व दुःख सहन केले होते. त्याच्या भावांनी त्याला धिकारलेले होते आणि गुलामगिरीचे, लाचारीचे व कष्टाचे दिवस योसेफाला अनुभवावे लागले होते. आपल्यावर खूप प्रेम करणाऱ्या वडिलांपासून, धाकट्या भावापासून फार दूर, एकटा, एकाकी, परक्या लोकांमध्ये सापडलेला अशी योसेफाची स्थिती होती. परंतु श्रोत्यानो, देव त्याच्या सोबत होता. हे थोड्याच दिवसांमध्ये प्रगट होऊ लागले होते आणि देवाचा त्याच्यावर अनुग्रह आहे हे त्याचा मालक पोटीफर याच्याही लक्षात आले. 4 वचन पुढे आम्हाला सांगतं, योसेफावर त्याची कृपादृष्टी झाली. योसेफ त्याची सेवा करू लागला आणि त्याने त्याला आपल्या घरचा कारभारी नेमून आपले सर्व काही त्याच्या ताब्यात दिले, कारण यहोवा परमेश्वर योसेफासह होता. योसेफ पोटीफराच्या दृष्टीने कृपा पावला आणि पोटीफराने आपले सर्व मालमत्ता त्याच्यावर सोपून दिली. परमेश्वराचे सहाय्य व त्याची कृपा या एकाकी तरुण मुलासह होती. 5 आणि 6 वचने, आणि त्याने त्याच्या स्वाधीन आपले घरदार व सर्व काही केले तेव्हापासून योसेफासाठी परमेश्वराने त्या मिस्र्याच्या घरादाराचे कल्याण केले आणि त्याचे घरदार व शेतीवाडी या सर्वांस परमेश्वराने आशीर्वाद दिला. त्याने आपले सर्व काही योसेफाच्या हवाले केले होते म्हणून तो अन्न खाई त्या पलीकडे आपले काय आहे याचे त्याला भान नसे. योसेफ हा बांधेसूद व देखणा होता. अब्रामामुळे देवाने अबिमलेख याला आशीर्वाद दिला. इझाका संगतीही देव होता. नंतर याकोबामुळे देवाने लाबानाला आशीर्वाद दिला. हे सर्व लोक देवाचे सेवक, त्याच्या हातातले साधन होते आणि त्यांना देवाने आशीर्वादाचे कारण बनवले. आजही तो त्याच्या आज्ञेत राहून विश्वासाने त्याला अनुसरणाऱ्यांना इतरांसाठी आशीर्वादाचे कारण बनवतो. भौतिक आशीर्वादांचे नाही तर आत्मिक व मानसिक आशीर्वाद अशा लोकांच्याद्वारे आम्हाला प्राप्त होतात. आम्ही असे इतरांसाठी आशीर्वादाचे कारण बनण्याची इच्छा धरायला हवी व तशी प्रार्थना करायला हवी. श्रोत्यानो, योसेफाद्वारे देवाने पोटीफर या मिस्र्याला आशीर्वाद दिला, पण आता त्याच्या सत्वाची परीक्षा करणारा प्रसंग योसेफासमोर उभा राहिलेला आहे. सातवं वचन, यानंतर असे झाले की योसेफाच्या धन्याची पत्नी त्याचवर नजर ठेवून त्यास म्हणाले, मजपाशी नीज. पोटीफराने योसेफावर आपल्या सर्व घरादाराची जबाबदारी सोपवली. तो एक हुशार व कुशल कारभारी होता आणि साहजिकच पोटीफराच्या बायकोची नजर त्याच्यावर पडली. आठ आणि नऊ वचने, पण तो राजी झाला नाही. तो आपल्या धन्याच्या पत्नीस म्हणाला, हे पहा, घरात माझ्या ताब्यात काय आहे याचे माझ्या धन्यास भान सुद्धा नाही. आपले सर्व काही त्याने माझ्या हाती दिले आहे. या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाहीत आणि तुम्ही त्यांची पत्नी केवळ म्हणून तुमच्या खेरीज त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवलेले नाही. असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू? योसेफ पोटीफराची नोकरी प्रामाणिकपणाने करून देवाची सेवा करीत होता हे तुमच्या लक्षात आले काय? तो कनानातून मिस्रात आणखी एका मूर्तीपूजाच्या ठिकाणी गेला होता, तरीही खऱ्या व जिवंत देवाविषयीची साक्ष त्याने टिकून ठेवली होती. वर्तनाचा एक उच्च दर्जा त्याने टिकून ठेवला होता आणि पोटीफराच्या पत्नीशी व्यभिचार करून त्याला देवाविरुद्ध पाप करावायचे नव्हते. असल्या देवभिरू व प्रामाणिक व्यक्ती आजच्या जगात अगदी कमी आढळतात. आजकाल तर श्रोत्यानो स्वतःच्या स्वार्थासाठी, बढतीसाठी किंवा व्यवसायातल्या एखाद्या फायद्यासाठी माणसे आपल्या बायकांचा सौदा करायला सुद्धा कचरत नाहीत आणि पतीच्या गैरहजरीत स्वतःची वंचना होऊ नये म्हणून असले दुर्वर्तन करणाऱ्या बायकाही आमच्या जगात आहेत. दहावं वचन पहा, तरी ती रोज रोज योसेफाशी बोलत असताही तिच्यापाशी निजावयास किंवा तिच्याजवळ असावयास तो तिचे ऐकेना. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की कशाप्रकारे योसेफाला स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागले. असं दिसतं की पोटीफर कामानिमित्त अनेक दिवस घरी परत येत नसावा आणि त्याच्या पत्नीने योसेफाला आपल्या मोहात पाडण्याचा कसोशीने प्रयत्न चालवला, परंतु त्यामुळे कंटाळा येऊन योसेफ त्या मोहाला बळी पडला नाही. योसेफा समोरचा मोह साधा नव्हता आणि त्या मोहाला नाकारून तो फार कठीण परिस्थितीला आपणावर ओढून घेणार होता, पण तडजोड करण्याचे त्याने नाकारले. 11-14 वचने, एके दिवशी असे झाले की तो आपले काही कामकाज करावयास घरात गेला. त्यावेळी घरातल्या माणसांपैकी कोणीही मनुष्य तेथे घरात नव्हता. तेव्हा तिने त्याचे वस्त्र धरून म्हटले, मजपाशी नीज, पण तो आपले वस्त्र तिच्या हाती सोडून बाहेर पडून गेला. ते वस्त्र आपल्या हाती सोडून तो बाहेर पडाला असे तिने पाहिले. तेव्हा तिने घरातल्या माणसांना बोलावून सांगितले, पहा, आमची अब्रू घेण्यासाठी त्यांनी हा इब्री मनुष्य घरात आणला आहे. तो मजपाशी निजण्याच्या हेतूने माझ्याजवळ आला तेव्हा मी मोठ्याने ओरडले. श्रोत्यानो, पोटीफरच्या बायकोने आपला बेत फसला म्हणून योसेफावरच उलटा आळ आणला. तिचे तिच्या पतीबरोबरचे संबंध सौख्याचे नव्हते हेही तिच्या या बोलण्यातून स्पष्ट होते. 15-18 वचने सांगतात, मी मोठ्याने ओरडले हे पाहून तो आपले वस्त्र मजजवळ टाकून बाहेर पडून गेला. त्याचा धनी घरी येईपर्यंत तिने ते वस्त्र आपल्याजवळ राखून ठेवले. तो आल्यावर तिने त्याला असे सांगितले की जो इब्रीदास आपण आपल्या घरात आणला आहे तो माझी अब्रू घेण्यास माझ्याकडे आला होता. मी मोठ्याने ओरडले तेव्हा तो आपले वस्त्र माझ्याजवळ टाकून बाहेर पडून गेला. ती ज्या गोष्टीबद्दल स्वतः अपराधी होती त्या गोष्टीसाठी तिने योसेफाला अपराधी ठरवले. योसेफाने त्याच्या समोरच्या मोहाला नाकारले आणि तिला प्रतिकार केला व त्याचा मोठा परिणाम भोगणे आता त्याला क्रमपात्र होते. श्रोत्यानो, पुढे 19 पासून पुढची वचने सांगतात, आपल्या गुलामाने माझ्याशी असे वर्तन केले हे आपल्या बायकोचे बोलणे जेव्हा त्याच्या धन्याने ऐकले तेव्हा त्याचा राग भडकला. योसेफाच्या धन्याने त्याला धरिले आणि राजाचे बंदीवान होते त्या बंदीशाळेत त्यास टाकले. तो त्या बंदीशाळेत राहिला. तथापि परमेश्वर योसेफाबरोबर असून त्याने त्याचवर दया केली आणि त्या बंदीशाळेच्या अधिकाऱ्याची त्याचवर कृपादृष्टी होईल असे केले. बंदीशाळेच्या अधिकाऱ्याने त्या बंदीखान्यात असलेले सर्व बंदीवान योसेफाच्या स्वाधीन केले आणि तेथे जे काही ते करीत ते करून घेणारा तो असे. त्याच्या स्वाधीन जे काही होते त्याकडे बंदीशाळेचा अधिकारी पाहत नसे, कारण परमेश्वर योसेफाबरोबर होता आणि जे काही तो हाती घे ते परमेश्वर यशस्वी करी. श्रोत्यानो, आम्हाला पुन्हा आणि पुन्हा वाचायला मिळतं की परमेश्वर योसेफाबरोबर होता आणि परमेश्वराने त्याला यश प्राप्ती दिली. जेव्हा आम्ही परमेश्वराशी विश्वासूपणे वागतो, परमेश्वराच्या आज्ञा पाळतो, त्याच्या वचनाप्रमाणे चालतो, तेव्हा परमेश्वर आम्हाला कधीही सोडत नाही. तो आमच्या सोबत राहतो, तो आमचे रक्षण करतो आणि जे काही आम्ही करतो त्यामध्ये तोच आम्हाला यश प्राप्ती देतो, तोच त्यामध्ये आम्हाला सफळ करतो. आणि हे सर्व योसेफाच्या जीवनात खरे होताना दिसते. त्याची कठोर व कटू परिस्थिती, त्याच्यावरचे संकट योसेफाचे चारित्र्य अधिक शुद्ध व न्यायी बनवित होते. आम्ही सुद्धा योसेफाप्रमाणे पापावर विजय मिळवणारे जीवन येशू ख्रिस्ताच्याद्वारे जगू शकतो. त्याने तुमच्या आणि माझ्या पापांची खंडणी त्या वधस्तंभावरच्या मरणाने भरून दिली, पापाच्या दंडापासून आमची सुटका केली. आज तो आपणातील प्रत्येकाला पापांपासून सुटका, पापांची क्षमा देण्याकरिता तयार आहे. नम्र होऊन पश्चतापी अंतकरणाने त्याच्याजवळ या, आपल्या पापांची कबुली द्या आणि क्षमा मागा. त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारा. परमेश्वर या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. सुदैव जीवनविषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेजनबाग, नागपूर, पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल अॅड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल अॅड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं तर आता इथंच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.